आज महान अभिनेते दिलीप कुमार यांचा वाढदिवस. सर्वप्रथम सगळ्यांना राधे राधे. वेलकम अगेन टू समृद्धी चॅनल ऑफ पॉडकास्ट. आज महान अभिनेते दिलीप कुमार यांचा वाढदिवस आहे, 98वा. ते सेंचुरी मारतील अशी त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आज दिलीप कुमार हे महान अभिनेते आहेत. एकदा ते विमानातनं कुठेतरी जात होते आणि बिझनेस क्लास फर्स्ट क्लासमध्ये बसले होते. सगळ्यांना कळलं प्रवाशांना विमानातल्या की दिलीप कुमार आपल्याबरोबर आहेत. प्रत्येक प्रवासी येऊन दिलीप कुमारना ची हात पिऊन जायला लागला, त्यांना विश करू लागला. तेव्हा दिलीप कुमारांचा काळ होता, ते स्टार होते. आता पण आहेत पण तेव्हा सुपरस्टार होते. पण त्यांच्या शेजारी जो माणूस बसला होता दिलीप कुमारांचा, तो त्यांच्याकडे ढुंगूनही पाहत नव्हता. म्हणजे विश करणं तर दूरच, हात मिळवणं. दिलीप कुमारना याचं खूप वाईट वाटलं. त्याने खूप वेळ वाट बघितली, पण जेव्हा तो माणूस त्यांच्याकडे बघे ना, तेव्हा दिलीप कुमारने स्वतःच त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. त्या व्यक्तीशी त्यांनी त्याला विचारलं, त्या व्यक्तीला विचारलं की तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे ते? तर ती व्यक्ती म्हणे, नाही कोण आहे तुम्ही? तर मी दिलीप कुमार. पण त्या व्यक्ती याच्यावर काय भाव झाले नाहीत. मी हिंदी चित्रसृष्टीतला सुपरस्टार आहे, त्यांनी ओळख करून दिली. असाल तुम्ही, ती व्यक्ती म्हणाली. पण दुर्दैवाने मी हिंदी चित्रपट बघत नाही. मग आता दिलीप कुमारला आश्चर्यच वाटलं. आणि काही वेळाने दिलीप कुमारने त्यांचंच नाव विचारलं, तो माणूस त्या माणसाने काय जास्त लक्षच दिलं नाही. तर त्या माणसाने काय काय नाव सांगितलं असेल, तो माणूस म्हणाला GRD टाटा. आणि दिलीप कुमारना धक्काच बसला की सगळी माणसं मला येऊन विश करून गेली, पण GRD टाटांकडे कोणी पाहिलंसुद्धा नाही. ज्या माणसाने भारतात विमानसेवा सुरू केली, खूप काही मोठं साम्राज्य उभारलं, टाटा समूहाचं विस्तारलं, तर अशा माणसाला लोकांनी बघू पण याचं वैशिम्य वाटलं. आपण भारतीय भाग कुठल्या गोष्टीला जास्त महत्त्व देतो यावर कळतं. पिक्चरला आपल्याकडे जास्त महत्त्व आहे, उद्योग करायला वगैरे नाही, यावरच कळतं. तर आज दिलीप कुमारच्या वाढदिवशी आपण निश्चय करूया की आपणही मोठमोठे उद्योग करूया, जे लोक उद्योग करू इच्छितात त्यांना सहाय्य करूया आणि आपला देश इंडस्ट्रियली डेव्हलप करूया. आपल्या देशामध्ये इंटरनेट नेटवर्क सगळ्या जगापेक्षा स्लो आहे, हे काही बरोबर नाही आहे. आपलं सरकार म्हणते की ऑनलाईन जर अवस्था असेल की नाशिकसारख्या शहरामध्ये पण इंटरनेट कुठलेही कुठेही जा अनइंटरप्टेड मिळत नाही, तर कसं व्हायचं? तर आपण आज प्रण करूया की आपण आपल्या देशाला तंत्रज्ञानात अग्रेसर करूया. मला वाटतं हे याच्यासाठी होत असेल की आपल्या भारतात प्रत्येकजण अध्यात्माच्याच मागे लागला आहे, विज्ञानाच्या मागे फार कमी लोक लागतात. म्हणजे विज्ञान शाखेला ॲडमिशन घ्यायला गर्दी करतात मुलं, पण ते फक्त मार्कासाठीच, दोन आणि किती मार्क मिळतात या इथपर्यंत असेल. शास्त्रज्ञ वगैरे कोण फारसे मिळत नाही, वर्ल्ड क्लास सायंटिस्ट आपल्याकडनं आलेले नाहीत. त्याचं कारण असं आहे की भारतात आध्यात्मिकच साधू संतांचे आश्रम बघा किती आहेत. कारण भारत या शब्दाचाच अर्थ मुळात भा म्हणजे अध्यात्म आणि रथ म्हणजे जो रथ आहे, अध्यात्मात गुंतून गेलेला आहे, गुंफलेला आहे, एकदम मिक्स झालेला आहे. तर त्याचं भारताचं नाव अध्यात्मात रथ असलेलं असंच असल्यामुळे विज्ञानाच्या मागे शोधाच्या मागे बघा ना, विज्ञानाचे सगळे शोध परदेशात लागलेत. कारण त्यांनी अधिक आयुष्य सुधारण्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं. आपलं बघा, स्वच्छतेचा बोजवारा उडाला. 70 वर्षानंतर नवीन पंतप्रधान आले आणि त्यांना स्वच्छतेचं काम युद्धपातळीवर हाती घ्यावं लागलं, एवढंच कळतं. टॉयलेट्स नव्हते, त्याचं कारण असं आपण अहिक गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. मला वाटतं अहिक गोष्टी, अहिक गरजा माणसाच्या भागवणं म्हणजेच बेसिक तरी अध्यात्म. संत एकनाथाने तेच केलं नव्हतं का? बनारसवरून आणली गंगा त्याने एका गाढवाला दिली, म्हणजे खूप. तर आपण हा प्रण करूया, आपण लोकांचं जीवनमान उंचावूया आणि नंतर मग अध्यात्माकडे वळूया. स्वामी विवेकानंद भारतात आले आणि त्यांना कोणीतरी विचारलं, भारतात दिली नाहीत अमेरिकेत किती व्याख्यानं? तरी फक्त 3 व्याख्यानं भारताचं स्वागत झालं असं त्याला उत्तर म्हणून. तर विवेकानंद म्हणाले, मी काय सांगणार भारतीय लोकांना, त्याग करा. कसला त्याग करणार? त्यांच्याकडे काय आहे त्याग करायला? परदेशात भोग भोगून भोगून माणसं कंटाळीत, त्यांना आता दुसरं काही नाही पाहिजे. पुढचं पुढत्म आहे, भोग आहे ना त्याग आहे. असे शब्द त्यांनी वापरलेत की फाटलेल्या चादरीवरती संतती निर्माण करून लोकसंख्या वाढवायची हाच तुमचा धर्म आहे. म्हणून मी ती व्याख्यानं दिली नाही. तुम्ही आधी अहिक उन्नती करा, मग माझ्यासारखे विवेकानंद येते त्यांना द्यायला. या उत्तरात सगळं काय आहे, तर आपण आधी अहिक आयुष्य लोकांचं सुधारूया, सगळ्यांना जेवण द्या. अजूनही 40% लोकांना जेवण मिळत नाही, ही काही चांगली गोष्ट नाही. अंबानींकडे 600 नोकऱ्या, मी काल वाचलं, 600 नोकर म्हणजे काय, आणि कुणाला 2 घास पण मिळत नाहीत एका दिवसाला जेवायला, हे काय बरोबर नाही आहे. तर आपण एक विषमता कमी करायचा प्रयत्न करूया, कारण विषमता असली की मग हे असं काय होतं. कोरोना संकट का आलं, कोरोना आपल्याला का होतो, आपल्याच पेशी कोरोनाच्या विषाणूला आकर्षित करतात. कारण कोरोनाला तर पेशीला तर काही जीव नाही आहे, विषाणूला, तो विषाणू आहे, बॅक्टेरिया नाही, बॅक्टेरियान जीव असतो. तर आपल्या पेशी का आकर्षित करतात कोरोनाला, की त्या कंटाळतात काम करून करून. एखादा माणूस पैशाच्या खूप मागे लागतो आणि तो आपल्या पेशींवर इतकं काम करतो की त्याच्या पेशींवर स्ट्रेन येतं आणि ते बंड करतात. आपल्या शरीराची रचना अशी आहे की मेंदू म्हणजे मालक कंपनीचा आणि आपल्या पेशी म्हणजे त्याच्या हाताखाली काम करणारे कामगार. तर त्यांच्यावर मग स्ट्रेन येतं आणि त्या बंड करतात, जसं संप करतात कामगार मालकांविरुद्ध, मालकाची धोरणं पटली नाहीत तर. तर तसे पेशी आपल्या बंड करतात आणि त्या कामगाराने थांबवतात, मग आपल्या त्यालाच आपण म्हणतो आजार झाला. पेशीने काम करायला थांबवलं की जे गाठ होते, पेशीची संख्या वाढते का शरीराच्या भागात, जी गाठ होते किंवा आजार होतो, आणि मग या पेशी दुसऱ्या तऱ्हेनेही बदला घेतात. हा एक बदला घेत त्यांचा प्रकार झाला. दुसऱ्या तऱ्हेने काय बदला घेतात की अशा विषाणूला वगैरे आजारांना ते आपल्या शरीरात आकर्षित करतात. उदाहरणार्थ करोना, तर तोपर्यंत विषमत नाहीशी होत नाही, तोपर्यंत हे असं चालतच राहणार आहे. कारण निसर्गाला समता हवी असतं, कोणाकडे खूपसे पैसा आहे, म्हणजे फोर्ब्सच्या यादीत 4 भारतीय आहेत 10 पैकी म्हणजे 50% श्रीमंती जगातली भारतात आहे, पण तरी 40% लोकांना रोजचं खाणं मिळत नाही 2 वेळचं. ही परिस्थिती आहे का, कारण एखादा माणूस जेव्हा श्रीमंत होतो तेव्हा 100 लोक गरीब होतात, त्यांची तो संपत्ती खेचत असतो. ही विषमता आपल्याला नाहीशी करायची. समतेवर आधारित समाजाची रचना केली की सगळे प्रश्न सुटतील. हेच मला आज दिलीप कुमारच्या वाढदिवसात बघा कुठल्या कुठे विषय गेला सांगायचं. ठीक आहे, चला राधे राधे, भेटू परत उद्या अशाच एका विषयाबरोबर.